त्री पासून पुढील संख्यावाचक शब्दांची फक्त बहुवचनाची स्वरूपे होतात. त्री पुल्लिंगी नित्य बहुवचनी संख्यावाचक शब्द. याची प्रथमेपासून सप्तमी पर्यंतची फक्त बहुवचनाची स्वरूपे होतात. त्रयः प्रथमा, त्रीन द्वितीया, त्रिभिः तृतीया, त्रिभ्यः चतुर्थी, त्रिभ्यः पंचमी, त्रयाणां षष्ठी, त्रिषु सप्तमी.